श्री दासबोध दशक विसावा पूर्ण नाम दशक समास तीसरा सूक्ष्म नामाभिधान निरूपण
श्री राम मुळी हून सेवटवरी विस्तार बोलिला नाना परी पुन्हा विवरत विरत माघारी वृत्ती न्यावी चारी वाणी चारी खाणी चौऱ्यासी लक्ष जीवयोनी नाना प्रकारीचे प्राणी जन्मास येती अवघे होती पृथ्वी पासुनी पृथ्वी मध्ये जाती नासुनी अनेक येती जाती परियवनी तैसीच आहे ऐसे हे सेंड्या कडील खांड दुसरे भूतांचे बंड तिसरे नामाभिधाने उदंड सूक्ष्म रूपे स्थूळ अवघे सांडून द्यावे सूक्ष्म रूपे ओळखावे गुणापासून पाहिलेच पाहावे सूक्ष्म दृष्टी गुणाची रूपे जाणीव नेणीव पाहिलाच पाहावा अभिप्राव सूक्ष्मदृष्टीचे लाघव येथून पुढे शुद्ध नेणीव तमोगुण शुद्ध जाणीव सत्वगुण जाणीव नेणीव रजोगुण मिश्रित चालिला त्रिगुणाची रूपे ऐसी कळो लागली अपैसी गुणा पुढील कर्दमासी गुणक्षोभिणी बोलिजे रजतम आणि सत्व तिहींचे जेथे गूढत्व ते जाणिजे महत्व कर्दम रूप प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती परियाची स्वरूप स्थिती कर्दम रूप सूक्ष्म रूपे गुण सौम्य त्यास बोलिजे गुण साम्य तैसेचि चैतन्य अगम्य सूक्ष्म रूपी बहुजिनसी मूळ माया महाकारण ब्रह्मांडीची काया ऐसी या सूक्ष्म अन्वया पाहिलेची पाहावे चारी खाणी पाच भूते चौदा सूक्ष्म संकेते काये पाहाणे ते येथे शोधून पाहावे। आहाच पाहाता कळेना, गरज केल्या समजेना। नाना प्रकारे जनाच्या मना संदेह पडती। 14 5 19 19 4 23 यामध्ये मूळ चतुर्दश पाहिलेची पाहावे। जो विवरून समजला तेथे संदेह नाही उरला। समजल्या वीण जो गलबला तो निरर्थक। सकळ सृष्टीचे बीज मूळ मायेत असे सहज। अवघे समजता सज्ज परमार्थ होतो। समजले माणूस चावळेना, निश्चय अनुमान धरीना। सावळ गोंदा करीना परमार्थ कदा। शब्दातीत बोलता आले त्यास वाचांश बोलिले। शुद्ध लक्षांश लक्षिले पाहिजे विवेके। पूर्वपक्ष म्हणिजे माया, सिद्धांते जाये विलया। माया नस्ता मग तया काये म्हणावे। अन्वये आणि वितरेक हा पूर्वपक्षाचा विवेक। सिद्धांत म्हणिजे शुद्ध एक दुसरे नाही। अधोमुखे भेद वाढतो, ऊर्ध्वमुखे भेद तुटतो। निसंगपणे निर्गुणी तो महायोगी। माया मिथ्या ऐसी कळली, तरी मग भीड का लागली। मायेचे भिडेने घसरली स्वरूप स्थिती। लटके मायेने दपटावे, सत्य परब्रह्म सांडावे। मुख्य निश्चये हिंडावे कासयासी। पृथ्वी मध्ये बहुत जन, त्यामध्ये असती सज्जन। परे साधूस ओळखतो कोण साधु वेगळा। म्हणून संसार सांडावा, मग साधूचा शोध घ्यावा। फिर फिरो ठाई पाडावा साधुजन। उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत, प्रचिती वीण स्वहित होणार नाही। प्रपंच अथवा परमार्थ प्रचिती वीण अवघे वीर्थ, प्रत्यये ज्ञानी तो समर्थ सकळा मध्ये। रात्रं दिवस पाहावा वर्थ, अर्थ पाहेल तो समर्थ, परलोकीचा निज स्वार्थ तेथे चिघडे। म्हणून पाहिले चि पाहावे, आणि शोधिले चि शोधावे, अवघे कळता स्वभावे संदेह तुटते।
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म नामाभिधान नाम समास तिसरा।